जन्म हळू चुंबळत जातो निसर्गाच्या कुशीतून, बालवयाचा ऋतू बदलतो कौमार्याच्या मुशीतून. शब्दांशी तुम्ही खेळता तो खेळ मांडत असताना त्या शब्दांची मांडणी फार उत्तमरित्या झाली पाहिजे. कविता लहानपणापासूनच होती सोबत, पण ती जाणवू लागली किंवा अर्थवाही झाली मुंबईत आल्यानंतर. चित्रपट हा थिएटरमध्येच जाऊन बघायची गोष्ट आहे. तो जेव्हा थिएटरमध्ये एकत्र टाळ्या वाजतात, एकत्र हाशा पिकतो, एकत्र ती वेगळी एनर्जी आहे. भाई कधी काय तुला वाटलं ना काय मर्डर हाफ मर्डर करायचं असेल तर आपल्याला सांग, फ्री करणार तुझ्यासाठी. इतकं शिक्षणासाठी झटल्यानंतर तुम्ही लोकांनी माणसं शिक्षित झाली पण अडाण्यासारखी का वागतात?
नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्टम मनोरंजनच्या या भागात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्या सगळ्यांना एक जी एनर्जी मिळते ना ती या कलाकारांमधून मिळते, आणि माझ्या माहितीतला मोस्ट एनर्जेटिक असा कलाकार आत्ता माझ्या समोर बसलेला आहे, आणि त्याचं नाव आहे अर्थात जितेंद्र जोशी. हाय जितेंद्र.
हाय.
कसा आहेस?
एकदम मस्त मजेत.
अरे मजेत असणारच ना, म्हणजे स्टार प्रवाह अवॉर्ड्स वर टोळधाड टाकलीत ना तुम्ही.
टोळधाड नाही, ते मिळालं तर ते काय, मला असं वाटतं अवॉर्ड मिळणं आनंदाचीच गोष्ट आहे.
राईट.
पण जसं एखाद्या वेळेला न मिळाल्यानंतर जसं होतं की ठीक आहे इट्स ओके, ती जी माणसं असतात त्यांना काहीतरी चांगलं वाईट हे बघ कसं माहिती का, किती मिळालं तरी अरे मग याला का नाही मिळालं, या विभागाला का नाही मिळालं असंही वाटत राहतं. सो इट इज ओके आणि इट्स फाईन. म्हणजे सिनेमा प्रदर्शित होणार आहे 11 नोव्हेंबरला, त्याच्या आधी मिळालेलं हे अवॉर्ड आहे. ॲटलीस्ट हे अवॉर्ड कसे आपल्या लोकांना माहीत आहेत, पण सगळ्यात मोठं अवॉर्ड जे आजवर मला कधीच मिळालं नाही, दॅट वॉज इफी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया. सो त्याच्यात 200 चित्रपट आले होते जगभरातून, त्या 200 चित्रपटांमधून शेवटची 22 चित्रपट निवडले गेले, आणि त्या चित्रपटांना त्यांचं परीक्षण करण्यासाठी 5 देशातले 5 ज्युरी आले होते. त्याच्यात बेस्ट ऍक्टरचं अवॉर्ड मिळालं, त्याच्यात बेस्ट डिरेक्टरचं अवॉर्ड मिळालं, आणि आय एम द 4th ऍक्टर इन लास्ट 60 इयर्स, 4th इंडियन ऍक्टर टू गेट दॅट अवॉर्ड. सो चांगलं आहे ना, म्हणजे ते हुरूप वाढतो तुम्ही काहीतरी चांगलं केलं. मराठी चित्रपट केला ते 5 देशातले 5 ज्युरीज बघतात तेव्हा त्यांनाही वाटतं, जेव्हा इथले 5 ज्युरीज बघतात त्यांना वाटतं. सो चित्रपट 2 वर्षांपूर्वी बनवला, आज तो रिलीज होतोय, तर तो रिलीज होण्याआधी जर लोकांना असं वाटलं अरे अच्छा अवॉर्ड मिळाला का जाऊन बघूया, तर ते चित्रपटासाठी फायद्याचं आहे.
खूपच खूपच खूपच. आणि सोशल मीडियावर ज्या पोस्ट मी तुझ्या प्रियदर्शनच्या ज्या बघितलेल्या आहेत आजपर्यंत, सो आय थिंक गोदावरी ही एक खूप इमोशनल फिल्म आहे तुमच्या सगळ्यांसाठी. राईट, म्हणजे राईट फ्रॉम निशी टू, म्हणजे तो जो सगळा प्रवास तुमचा झाला गोदावरी फिल्मचा जो प्रवास झाला, त्या प्रवासाबद्दल सांग ना आम्हाला.
काय निशिकांत कामत हा जो सगळ्यांना सुपरिचित असलेला दिग्दर्शक आहे तो मित्र होता, आणि निशिनी बसून सिनेमा कसा बघायचा हे शिकवलं, निशिनी एडिटिंग कसं असतं, साऊंड म्हणजे काय, या छोट्या छोट्या गोष्टी ज्या सिनेमातली महत्वाची अंग आहेत त्या गोष्टींवर अभ्यास करायला शिकवलं. निशीची खूप वर्षांपासूनची मैत्री होती, ज्या दिवशी त्याचा मृत्यू झाला 17 ऑगस्ट 2020 रोजी खूप वाईट वाटलं. त्याच्या नावाने काहीतरी करूया असा विचार झाला, आणि 18 तारखेला निखिल महाजननी जो या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे आणि सहलेखक सुद्धा आहे, त्यांनी मला एक वन लाईनर ऐकवली, आणि तो म्हटला कुठे करूया हे, मुंबई का पुणे, म्हटलं नाशिकला करूया. आणि मग गेलो, आणि कुटुंबापासून दुरावल्या गेलेल्या एका माणसाची गोष्ट आहे, नदीची गोष्ट आहे, त्या कुटुंबाला पुन्हा एकदा एकत्र आणणारी गोष्ट आहे, नदीच्या जवळ जाणाऱ्या माणसाची गोष्ट आहे, अश्रद्ध माणसाचा सश्रद्धतेपर्यंतचा प्रवास आहे. तर त्याच्यामध्ये जो निशिकांत मध्ये होणारा बदल मी पाहिला शेवटच्या काळात, द फिल्म इज अबाउट की आपली परंपरा जी आहे, आपली जी नाळ आहे जोडली गेलेली आपल्या सगळ्या गोष्टी, तर झटकू नका रे ती, त्याच्यावर रागराग नका करू. हा फलाना फलाना या इजमचा आहे, हा फलाना फलाना तसा, इकडे न जाता हे आपण कोण आहोत, आपण का बरं ही नदी आहे, का बरं हे रिच्युअल्स आहेत, का बरं हे काय आहे सगळं, हे पटकन लाथाडू नका, थोडस बघा की त्याच्याकडे स्वीकारा की काय आहे ते, कारण सरते शेवटी तुमचे आजोबा पणजोबा त्यांचेही बाप त्यांचाही बाप त्यांचा बाप त्यांचा बाप ते सगळे आले गेले. नदी तशीच आहे, नदी वर्षानुवर्ष वाहते, तुमच्या पुढच्या पिढ्या निघून जातील, नदी राहणार आहे, संस्कृती राहील, परंपरा राहील, काहीतरी येते, मग त्याच्यातलं काय घ्यायचं काय टाकायचं वगैरे वगैरे, या गोष्टींचा हुवापोह करणारी ही गोष्ट जी इट इज डेडिकेटेड टू निशिकांत कामत, त्याला समर्पित असलेली ही गोष्ट आहे, आणि निशी आहे त्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे असं वाटतं मला.
लाईक आय सेड व्हेरी इमोशनल अँड इव्हन राईट नाऊ तू बोलतोस तर अंगार असा काटा उभा राहतो. विचार कर
पण त्या तीव्रतेनेच आम्ही उतरलो की एक यार एक मित्र जातो आणि तो फक्त मित्र नसतो तर समाजातला एक प्रतिष्ठित एक उत्तम दिग्दर्शक उत्तम लेखक उत्तम तंत्रज्ञ तो जातो आणि तो गेल्यानंतर त्याच्याविषयी बोललं जातं. लोकांना काय बोलायचं बोलू दे त्याच्याविषयी. मला जे बोलायचं ते मी माझ्या चित्रपटातनं कोरोनाच्या काळात माझे पैसे टाकून केलेला चित्रपट आहे.
बरोबर.
ज्या काळात लोक एक एक रुपया वाचवत होते त्या काळात मी काही लाख रुपये टाकून हा चित्रपट प्रोड्यूस केला. मी आणि पवन मालू आणि निखिल महाजन चित्रपट पूर्ण झाल्यानंतर पुढच्या सोपस्कारांसाठी सुद्धा पैसे हवे होते. मग आणखी काही निर्माते. सो या
माझा ऍक्च्युली पुढचा प्रश्न तोच होता ज्याचं तू आय थिंक पार्शियल उत्तर ऑलरेडी दिलेलं आहेस.
सांग ना. पण
माझा प्रश्न हा होता की निशिकांत कामतच्या मैत्रीबद्दल सांग ना. कशी होती तुमची मैत्री?
फार सुंदर. सर तो मला जितू सर म्हणायचा, मी त्याला निशी सर म्हणायचो. पण खऱ्या अर्थाने ही वॉज माय सर. मला आठवतंय रुईया कॉलेजच्या इथे आमची पहिल्यांदा जेव्हा भेट झाली तेव्हा मी भांडत होतो कोणाशी तरी दिलसे चित्रपटावरून की दिलसे आवडलं नव्हतं आणि मी खूप दिलसे विषयी पोटतिडकीने बोलत होतो आणि निशीच मला म्हणाला की तुला काय दिलसे आवडलाय का. मग तो त्यांनी पण असं दाखवलं की तो त्या बाजूचाच आहे चित्रपट दिलसे अजिबात न आवडलेल्या लोकांपैकी. का आवडला काय चांगल्या चित्रपटात? आणि मी खूप भरभरून बोललो. मग तो हसला आणि तो म्हटलं काय करतोस तू? मी सांगितलं मी असा असा पुण्याहून आलोय, मी कलाकार होण्याचा प्रयत्न करतोय वगैरे वगैरे, गुलजार साहेबांचा फॅन आहे. आणि मग निशी हळूहळू मग तो म्हणलं बरं. मग भेटला, मग घरी घेऊन गेला, मग घरी चित्रपट दाखवले वेगवेगळे आणि मग हे बघ हे एडिटिंग आहे, हा साऊंड बघ, बॅकग्राऊंड म्युझिक. म्हणजे ह्या गोष्टी मला माहीत तर होत्या पण त्या किती प्रभावशाली असतात सिनेमा मेकिंग मध्ये त्याचं काय महत्व आहे हे अधोरेखित करून दिलं त्यांनी वेळ. आणि मग भेटत राहिला, गप्पा होत राहिल्या, पार्ट्या होत राहिल्या, मजा होत राहिली, फिरणं होत राहिलं. मग एका पॉइंटला तो त्या हिंदी चित्रपटात आणि त्याला सक्सेस मिळाला 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 तो गेला तिकडे. मग कमी होत राहिल्या भेटी पण तरी अधून मधून भेटायचो. आणि मग शेवटच्या काळात तर खूप काळ आम्ही एकत्र होतो शेवटचे वर्षभर तर खूपच. जेव्हा कोरोनाच्या काळात कोणी घराबाहेर निघत नव्हतं तेव्हा त्याला जाऊन भेटणं, हॉस्पिटलमध्ये जाणं, त्याला न्यायला आणायला वगैरे वगैरे सगळं करायचो मी. सो दॅट बॉन्ड बिकेम अगेन स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर.
आणि आता दुसरी मैत्री जी मला माहिती आहे ती म्हणजे दर्शन, प्रिय दर्शन जाधव आणि तुझी मैत्री, त्याच्याबद्दल सांग ना आम्हाला.
दर्शन मी जेव्हा मुंबईला आलो मी आल्या आल्या व्यावसायिक नाटकांमध्ये काम करायला लागलो. माझा एक मित्र होता तो मला म्हणायचा की तुला ठाऊक आहे का इंटर कॉलेजमध्ये बक्षीस मिळवणं किती अवघड असतं. मी म्हटलं यार मग हे करून बघायला पाहिजे. त्यामुळे मग मी नंतर मुद्दाम कॉलेजमध्ये जाऊन एकांकिका स्पर्धा करण्यासाठी म्हणून रुपारेलमध्ये गेलो आणि कुलकर्णी सरांना भेटलो. तर त्यांनी मला दर्शनला भेट असं सांगितलं आणि दर्शन भेटला तेव्हापासूनचा तो मित्र. दर्शन कॉलेजचा स्टार होता, आजही तो स्टारच आहे.
बरोबर.
पण कॉलेज मधला म्हणजे
आय रिमेंबर बिकॉज ही वॉज माय बॅचमेट, होल कॉलेज वॉज लुकिंग अप टू हिम.
या या
म्हणजे तो आणि सिद्धार्थ हे दोन म्हणजे आमचे असे गळ्यातले ताईत म्हणतात ना.
पण तरी सिद्धार्थ तेव्हा तेवढा ऍक्टिव्ह नव्हता. तो नंतर झाला पुढच्या दोन वर्षांमध्ये. मी जेव्हा आलो तेव्हा सिद्धार्थ वॉज ऑल्सो तो येत होता. पण दर्शन एकत्र झेप नावाची एकांकिका केली जोनाथन लिव्हिंगस्टन सीगलवर. मग चिवताई चिवताई दारूगड केली. मग त्यानंतर भेटत राहिलो. मग तुमचा मुलगा करतो काय मध्ये दर्शन आधी करायचा, मग त्याची रिप्लेसमेंट मी केली. मग भेटत राहिलो आम्ही यानं त्या कारणाने. दर्शन जास्त ऍक्टिव्ह होता माझ्यापेक्षा नाटकांमध्ये आणि माझं सगळं आगळपगळ होतं. कधी कवितेकडे गेलो, कधी इकडे गेलो, कधी तिकडे गेलो. दर्शन वॉज अ फोकस्ड बॉय अँड मोर टॅलेंटेड ऍक्टर दॅन मी आय थिंक. की त्या तो ज्या पद्धतीची कॉमेडी करू शकतो ती मी नाही करू शकत. गोदावरीमध्ये जे त्यांनी कासव नावाचा जो रोल केलाय तर तो मला नाही वाटत की मी तसा करू शकेन. आजही मैत्री आहे आणि ही दर्शन काय किंवा संजय मोने काका, विक्रम काका, निनाताई हे सगळी माणसं ज्या पद्धतीने येऊन उभी राहिली चित्रपटासाठी, मोहित टाकळकर, सखी गोखले, गौरी नलावडे, ही सगळी माणसं त्या पॅन्डेमिकच्या काळात त्यांचे संपूर्ण पैसे देण्यापत नव्हते पैसे माझ्या दर्शनला. आत्ता दिलेत मी पैसे जिओला चित्रपट विकल्यानंतर. पण ही माणसं उभी राहिली. इट इज वंडरफुल नो की तुम्ही असे मित्र कमावता अशी माणसं.
बरोबर. आमचं एक सेगमेंट आहे बर का, छोटस सिक्रेट. सो आजपर्यंतच्या तुझ्या एवढ्या मोठ्या करिअरमध्ये असं एखादं सिक्रेट सांग ना जे तू आजपर्यंत कोणाला सांगितलेलं नाहीयेस.
मी एकदा शब्दभूल बैठा लेखक नावाची काहीतरी, ज्याला ललित लेख म्हणू आपण, हे वयाच्या 23व्या वर्षी लिहिलं होतं. आणि ते लिहून झाल्यानंतर मी शूट करत होतो कोल्हापूरला, तर दुपारचं जेवण विवण झालं आणि मला झोप लागली. मला झोपेत मला जया बच्चन, जया बहादुरी माझ्या स्वप्नात आल्या. आणि ती कुठेतरी आम्ही शूट करत असताना कुणीतरी ओळख करून दिली आणि त्यांना मी इतकं आवडलं की त्यामुळे चल ना घरी, आपण घरी जाऊया वगैरे. त्या घरी घेऊन गेल्या, ते म्हणजे बस म्हणे डायनिंग टेबल तिथे बसवलं. पण अमितजी येतीलच इतक्यात आणि काहीतरी हलचल सुरू झाली की अरे अमितजी येत आहेत येत आहेत. आणि तेवढ्यात मला कोणीतरी उठवलं, मी म्हटलं अरे काय यार तू मला उठवलंस काय मूर्खपणा आहे. मग काय दुपारनंतर परत थोडंफार शूटिंग विटिंग झालं, रात्री मी परत झोपलून कंटिन्युएशन मध्ये बच्चन मला भेटले, त्यांच्या घरी प्रतीक्षावर मी बसलेलो आहे आणि मी त्यांना ऐकवतोय शब्दभूल बैठा लेखक असं स्वप्न पडलं. ते मी पुण्यातल्या माझ्या मित्राला सांगितलं की असं असं, म्हणलं चले बच्चन प्रतीक्षा बंगला तुला बोलवणार आहेत का. म्हणलं यू नेव्हर नो, हे होऊ शकतं ना. ते करता करता एक दिवस महेश मांजरेकरला, महेश दादाला कळलं की मी असं काहीतरी लिहिलं. तो म्हणला ऐकव ना मला. मी ऐकवलं त्याला. इट वॉज अ 45 मिनिट स्पीच सोलो हिंदीमध्ये आहेत. मी त्याला ऐकवलं आणि मग काही दिवसांनी त्यांनी मला फोन केला, अरे ते शब्दभूल बैठा लेखक आहे तुझं. म्हटलं हो. ते उद्या घेऊन अशा अशा ठिकाणी पोहोच. म्हटलं कुठे, कांदिवलीला एका ठिकाणी एक बंगला आहे. मी गेलो तिथे. म्हटलं बस 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 तुला भेटवायचं कोणाला तरी. तेवढ्यात बघितलं तर अमिताभ बच्चन समोर आले. ते विरुद्ध चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं.
ओके.
मग महेश दादांनी माझी ओळख करून दिली की आम्ही जी हा असं असं जितेंद्र जोशी आहे असं असं लिहितो ह्याच्याविषयीच मी म्हणत होतो. तुम्ही म्हणलं काय चाललंय बॉस हे. त्यांनी बच्चन साहेबांनी एक कविता ऐकवायला लावली आणि मग ही सेट की ऐकवायचं शब्द बोलू भेटले मी करणार. म्हणलं जरा सांगायचं तरी, मी प्रिपेअर करून आलो असतो काहीतरी तयारी. आणि मग बच्चन साहेब म्हणले हा बैठिये मैं आपको आधे घंटे के बाद मिलता हूँ. आणि मग अर्धा पाऊण तासानंतर परत एकदा त्यांचा माणूस आला. तो बच्चन साहेब बोलले और आधा घंटा लागेल. म्हटलं मी रिकाम टेकडा आहे, मी काय की भाई बच्चन आहे. आणि मग नंतर बच्चन साहेब 6 खुर्च्यांवर एकटा माणूस बसला कारण ते पाय पुरत नाही. आणि मग त्यांनी ऐकलं ते शब्द भूल बैठा लेखक.
वाव.
मग आता याच्यात प्रतीक्षा बंगला आलाच नाही ना. ओके. हे सगळं झालं, ते काही पुढे घडलं नाही. बच्चन साहेबांना मी त्याचं झेरॉक्स काय जे काय होतं ते दिलं. महेश दादा ते करणार होता, ते काही पुढे घडलंच नाही. मध्ये अनेक वर्ष गेले, कमीत कमी एक 6-7 वर्ष गेली. आणि मला परत एकदा फोन आला की सो अँड सो काहीतरी रश्मी काहीतरी नाव होतं त्या मुलीचं, बच्चन साहेबांकडनं बोलते, त्यांच्या टीम मध्ये काम करते, ही वॉन्ट्स टू सी यू टुमॉरो. आणि बच्चन साहेबांचे जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर जयंत बर्वे, त्यांचा पुतण्या शैलेंद्र बर्वे माझा मित्र.
बरोबर.
बच्चन साहेबांना एक 2 मराठी कविता वाचन करायचं होतं त्याचं.
ओके.
लोकांसमोर त्यांना ते शब्दोच्चार नीट करून तपासून बघायचे होते. त्यांनी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टरांनी शैलेंद्रला सांगितलं, शैलेंद्र म्हणला जितू. सो आय वॉज एट गोवा विथ माय वाईफ. मी गेलो आणि कुठे यायचं आहे मी विचारलं, ते म्हणजे प्रतीक्षा बंगला. सो मी प्रतीक्षा बंगल्यात गेलो. तिथे जे काय लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ही कविता होती. आणि मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा ही श्री महाराष्ट्र देशा. सो या 2 कविता होत्या, त्यातला काही काही भाग. तो ते झालं सगळं की बधाई मुझे वगैरे वगैरे बराच वेळ 1.5 तास ते सगळं झालं. आणि मग मी त्यांना म्हटलं की सर मी तुम्हाला भेटलो या आधी विरुद्धच्या सेटवर. तर ते म्हणले आप कहीं वो शून्य कविता वाले तो नाही आहे. म्हटलं हा सर मैं वही हूं. त्यांना ते लक्षात होतं. आणि नंतर ते मला म्हणाले की वा बहुत अच्छा आप लिखते रहिए वगैरे वगैरे. आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं की सर मुझे ना बहुत साल पहले एक सपना आया था.
ओके.
तो ये सपना ऐसा था कि मैं आपको सुना रहा हूँ प्रतीक्षा. लेकिन वो सुना तो दिया लेकिन प्रतीक्षा बंगले में आना बाकी था. तो मैं सर आज आपके यहाँ आया, म्हणजे ते यायच्या आधी मला खाऊ पिऊ घातलं. अर्थातच जयाजी अजून भेटलेले नाही आहेत, पण यार स्वप्न पूर्ण होऊ शकतं. पण मी त्याच्यानंतर कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा आपण कशाला उगाच हुशारी दाखवा की मी बच्चनला जाऊन मराठी उच्चार शिकून आलोय, मी कधी नाही सांगितलं कोणाला. आज पहिल्यांदा.
पण म्हणजे ऍक्च्युली याच्यातलं सिक्रेट असं आहे की जी स्वप्न तुला पडतात ती खरी होतात.
नको नको सगळीच नको खरी व्हायला.
मी इनफॅक्ट तेच विचारलं, अजून एखादं असं स्वप्न आहे का की जे खरं झालंय.
मला सातत्याने पडणारं एक स्वप्न असं आहे की मी स्टेजवर आहे, प्रेक्षक आहेत आणि आम्ही वाक्य विसरलो मला लोक मारायला आलेत, मला मी वाक्य विसरून.
प्रत्येक कलाकाराला पडतं स्वप्न, ते खरं होत नाही आणि ज्याला पडतं त्याचं
नाही झालेलं आहे, फक्त मी विसरलो हे लोकांना कळू दिले नाही.
ऑल्सो मला सांग की तू कविता करतोस, कधी प्रेमात पडलास कवितेच्या?
कवितेच्या प्रेमात लहानपणापासूनच होतो अगं, म्हणजे ते कवितेच्या प्रेमात हे कळत नव्हतं, कारण आमच्या घरी टीव्ही नव्हता.
अच्छा.
सो टीव्ही नसल्यामुळे एक साधन होतं ते म्हणजे गाणी, रेडिओ. तो रेडिओवर पूर्वीच्या काळी फार एक सुंदर गोष्ट होती की गाण्याचा संगीतकार कोण आहे, गीतकार कोण आहे, गायलंय कोणी, हे सगळं सांगितलं जायचं.
बरोबर.
तर लहानपणापासून माझ्या घरी गाण्याची आवड सगळ्यांनाच होती, म्हणजे गाणं ऐकायची आईला, माझ्या मोठ्या मामाला, आमच्या घरी कंटिन्युअस गाणं गुणगुणलं जायचं, ऐकलं जायचं. आणि हिंदी चित्रपट संगीत हे आमच्या घरात खूप होतं, तेव्हा लहानपणापासून ऐकत आलो. ते नीट त्याचा अर्थ किंवा हे कधीतरी नंतर कळलं की अरे हे आपल्याला आवडतंय बरं का. एस्पेशली 9वी 10वीत असताना ते काहीतरी लक्षात आलं. मग तरी ठीक होतं, पण मग चंद्रकांत काळे या माणसांसोबत, ते फारच मोठा नट आहे, वाऱ्यावरची वरात करत असताना मग त्यांच्यामुळे कविता आणखी जास्त समजू लागली. आणि मग प्रेमभंग वगैरे झाल्यानंतर तर कविता तुम्हाला आवडू लागतच ना, म्हणजे तुम्ही प्रेमात पडता तेव्हा, मग प्रेमभंग झाल्यावर आणखी वगैरे. तर कविता लहानपणापासूनच होती सोबत, पण ती जाणवू लागली किंवा अर्थवाही झाली मुंबईत आल्यानंतर.
स्वतःची अशी पहिली कविता आठवते का की ज्याच्यावर तू स्वतः खुश झालास?
खुश नाही, मला पहिली कविता लख आठवते मी कधी केली होती, ती 10वीच्या पेपरमध्ये केली होती. तर प्रिलिम मध्ये आमचे परदेशी सर होते, दशरथ सिंग गुलाब सिंग परदेशी, हिंदी शिकवायचं आम्हाला. तर कफन नावाची प्रेमचंद साहेबांची कथा होती, त्या कथेवर उत्तर देताना मी लिहिलं होतं, माझ्याही लक्षात नव्हतं. सर आले आणि ते म्हणले ये क्या लिखा आहे तुमने? सर वो मला पता नाही किसका आहे. म्हटलं नाही, मला त्या क्षणी सुचलं. तर सर म्हणले परीक्षेत लिहिलं तर मार्क कट होतील, उत्तर हे नाही आहे याचं. आणि मग मला त्यावेळेला एक मोठं मनोरमा इयरबुक त्यांनी प्रेझेंट दिलं की अरे वा तू हे किती चांगलं लिहिलंस. तर ते पहिलं होतं की न जाने जिंदगी किस मोड पे लाती है हमें, हम हो थोडे से परेशान तो और सताती है हमें, जीते जी हमको तो तन ढांकने को कपडे नाही, मरने के बाद ये फूलों से सजाती है हमें. हे पहिलं होतं.
वय वर्ष 15
तेव्हा लिहिलं. मग मध्ये काहीच नाही. मग मुंबईला आल्यानंतर बेसिक काहीतरी लग्न म्हणजे वाजंत्री, जेवायला जिलबी, खायला संत्री वगैरे, असे छाटू म्हणजे जसं छकलू कविता.
आणि मग तू प्रेमात पडला असेल ना?
हा, मग प्रेमात
सुचल्या असतील मस्त कविता.
हा मग सुचल्या ना म्हणजे. पण मग तोपर्यंत आणि प्रभाव असतो ना, गुलजार साहेबांचा प्रभाव होता, आनंद बक्षी साहेबांचा, जावेद अख्तर साहेबांचा प्रभाव होता. त्या प्रभावात लिहित राहतो माणूस, मग शोधतो. त्रिवेणी वाचलं की त्रिवेणी सारखं आपण पण काहीतरी लिहावं.
बरोबर.
स्वतंत्रपणे मग हळूहळू तर वय जावं लागतं, पुलाखालनं पाणी जावं लागतं, नात्यांना माणसांना स्वतःला ओळखावं लागतं. ते संपूर्णपणे कधीच करता येत नाही, पण स्टील ते त्याच्यातनं मग मिळतं, आय थिंक सो.
पण आम्हाला तुझ्या लव्ह स्टोरी बद्दल सांग ना, प्रेमात कधी पडलास?
मिताली खूप प्रेमात होती माझ्या. ती ऍक्च्युली मितालीची एक मैत्रीण होती, मी तिच्या प्रेमात होतो आणि मिताली माझ्या प्रेमात होती. वॉज अ ट्रायंगल.
ओके.
बट समहाव मला लग्न करायचं नव्हतं, किंवा मला आय वॉज व्हेरी कन्फ्युज. सो मी एक कॅम्पस फेअरवॉर नावाचा एक कार्यक्रम होता, ज्याच्यात मी कॉलेजमध्ये जाऊन लोकांच्या मुलाखती घ्यायचो. खूप फेमस झाला होतो त्यावेळेला. का
माहिती?
अल्फा जे नंतर झी मराठीमध्ये. सो मग तिथे मला ती भेटली आणि तिची बाजू अशी आहे की तिने पहिल्यांदा मला टीव्हीवर बघितलं आणि तिने सांगितलं होतं मैत्रिणीला की मी या मुलाबरोबर लग्न करणार, हा माझा नवरा आहे. हा, या टाइप. आय डोंट नो वाय.
कॉन्फिडन्स.
आणि मला काही छान मुलगी आहे बाबा, ओके. पण मग मी फार विचित्र जगत होतो आणि तेव्हा मला शैलेंद्र बर्वे म्हणाले कोणीतरी तर आहे तुझ्या आयुष्यात, एक मुलगी हवी आयुष्यात, असा कसा भटकत राहतोस. आणि एक मुलगी आहे माझ्यावर प्रेम करते. मग विचार तिला, भेट, डेट कर. मी कुठला डेट बीट, मी थेट म्हटलं लग्न करूयात का असं विचारलं. 2.5 वर्ष आम्ही होतो एकत्र, बरे होतो, पण काही जमत नव्हतं. मग तुटलं ते, मग बरेच वर्ष मध्ये गेले आणि मग एक दिवस अचानक ती आली. काय झालं मला माहित नाही, माउंट मेरीला गेलो मी आणि तिथेच विचारलं, म्हटलं चल लग्न करूयात का. सो 12 वर्ष झाली लग्नाला आमच्या, ह्या 13-12 वर्षाची तर रेवा झाली. सो या 13 वर्ष आम्ही आहोत एकमेकांबरोबर. आणि मिताली शोधते आहे स्वतःला की एक लेखिका आहे ती, दोघेही मॅड आहोत, त्यामुळे त्या मॅडनेसमधनं रेवा जन्माला आली आणि अनेक गोष्टी जन्माला आल्या. वेगवेगळ्या पातळीवर प्रेम समजत गेलं, एकमेकांचं किती आहे किती नाही आहे, काय काय आहे दोघांमध्ये जे कॉम्प्लिमेंट देऊ शकतो एकमेकांना, सहजीवन ज्याला आपण म्हणतो, ते मैत्री अधिक होत गेली दोघांची. लोकांनी पैजा लावल्या होत्या एक वर्षही टिकणार नाही, 13 वर्ष झाली, 12 वर्ष आम्ही त्यांना
एक्स्ट्रा दिले बोनस
आहे
ऍज ऑफ येट.
या सो एका पॉइंट नंतर मग ते तुम्ही ते जे रिलेशन आहे ते तुमचं पालकत्वात बदलतं ना, म्हणजे तुम्ही एकमेकांचे प्रियकर प्रेयसी नाही उरत, तुम्ही एकमेकांचे ती आई होऊन जाते, तुम्ही बाप होऊन जाता,
बेसिकली तुम्ही फॅमिली होता.
हा असं काहीतरी होत असं, आय डोंट नो, मला माहित नाही एक्झॅक्टली काय ना. मला असं वाटतं नातं जे आहे ते नातं जोपर्यंत समजत नाही ना एकमेकांना, तुम्ही प्रेडिक्टेबल झालात की संपलात,
बरोबर,
तुमची बॉडी, तुमचं माइंड, तुमचं बिहेवियर ते प्रेडिक्टेबल झालं की संपलं. समोरच्या पार्टनरमध्ये तुम्हाला काहीतरी शोधावं असं वाटतं तोपर्यंत ते जिवंत राहत. किंवा मग ओके दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी अँड आय लाईक टू बी अराउंड, ज्याच्यावर प्रेम करायला आवडतं, ज्याच्याशी भांडायला आवडतं, ते जे चित्रपटात दाखवलं जातं तसं नसतं प्रेम,
नसतं
ते तसं नसतं.
तू भांडण आत्ता म्हणालास त्याच्यावरून मला आठवलं की ज्या वेळेला बाबा गेले त्यावेळेला आईची पहिली रिएक्शन होती, अरे आता मी कोणाशी भांडू. त्यावेळेला आय रिअलाइज ओ माय गॉड, भांडणं सुद्धा इतकं महत्वाचं असतं ना.
ऍब्सोल्युटली, म्हणजे काय जे माणसं म्हणतात आमच्यात नाही बा आमच्यात काही, तर ते खोटं बोलतात,
खोटं बोलतात, व्हेरी ट्रू.
कारण माणूस आहे, माणसाचा स्वभाव आहे, शिवाय स्त्री आहे, स्त्री दर महिन्याला बदलत असते. तरी बघतोय जवळून मी रेवाला बघतोय आता, मी तर 3 बायकांना बघतोय, एक माझी आई जी 61 वर्षांची आहे, एक मिताली, एक माझी मुलगी. या 3 बायकांबरोबर बघत असताना मला माझ्यातलं पण बाई पण हळूहळू कळायला लागलंय.
ओके,
पुरुषांमध्ये पण बाई पण असतं, बाई मध्ये पुरुष पण असतं,
ममता पण असते पुरुषांमध्ये,
अरे खूप असते, जास्त ते साले दाखवत नाही ना ते. बाप म्हणजे कोणीतरी कर्दन काळ असं दाख, फक्त पैसे कमवणारा माणूस असं नसतं बापाचं. यु नो इट बेटर यार, मुलीला माहिती असतं बाप कसा असतो. जिसम के बाजार का राजा लेकिन नाम है महाराणी असं म्हणणारा सदाशिव अमरापूरकर घरी काहीतरी वेगळा माणूस असेल ना मुलीबरोबर. असतं ना काहीतरी मुलीविषयी वाटणं, मुलीविषयी. जसं मी आत्ता 12 वर्षांचा बाप आहे, 12 नाही 12.5, कारण मिताली प्रेग्नंट झाली तेव्हापासून माझ्यात बदल सुरू झाला. मिताच एक रेवाविषयी कविता केली होती की जन्म हळू चुंबलत जातो निसर्गाच्या कुशीतून, बालवयाचा ऋतू बदलतो कौमार्याच्या मुशीतून, बदललेल्या ऋतूला द्यावी सोबत प्रेम आणि लळा, आपल्याच रक्तातील उकलत बसाव्यात बाईपणाच्या कळा, रूप बदलेल चाल बदलेल मध्येच येईल उगाच लाज, चिमणीची चोच कोकिळेत बदलून ऐकू येईल नवा आवाज. अजूनही वाटेल बाळच माझं फरक नाही फारसा, अजूनही वाटेल बाळच माझं फरक नाही फारसा, तिची नजर तळहातावर घेऊन फिरेल आरसा. वयात येणाऱ्या लेकीच्या बापानं मवाळ होत जावं, कवेत घेणाऱ्या लेकीच्या बापानं आजोळ होत जावं.
वा खूपच सुंदर आहे रे. अरे आता म्हणजे मला घरी गेल्यावर माझ्या मुलीला मिठी मारलाय वाचून काही गत्यंतर नाहीये मला.
आई आणि मुलीचं नाहीये ते,
नाही नाही ते बापाचं असू दे ना, पण माझं नातं पण तसंच आहे ना तिच्याशी.
काय हळूहळू मुलगी जेव्हा मोठी होत जाते तेव्हा बदलत जात, दॅट टच अँड एव्हरीथिंग इट चेंजेस. मुलीला लाज वाटू लागते हळूहळू, अनेक गोष्टी बदलतात. ते आई आणि
मुलीचं
तसं होत नाही. आय एम जेलस ऑफ दॅट.
डोंट बी, बिकॉज आय हॅव सीन माय नीस, आय हॅव बीन अ डॉटर, की आफ्टर 16-17 वर्षांच्या झाल्या ना की मग त्यांची कॉम्पिटिशन सुरू होते. सो मग ते परत ते पालड वडिलांचं जड होत जात.
आय नो ते जाणार कुठे, ते शेवटी बापाला बघत असतात की काय. मुलं बघतात ना, मी माझ्या बापाला बघितलं, मी माझ्या लहानपणापासून मोठ्यांना बघतात मुलं तुम्ही काय करताय, आणि मग ते बघतात तेच शिकतात किंवा ते निवडतात की हे नाही करायचं आपल्याला आयुष्यात किंवा हे करायचं, दोन्ही गोष्टी ज्या आहेत. सो आय नो दॅट या हे अख्खं जग विसरेल मला, पण एक व्यक्ती मला कधीच विसरणार नाही, दॅट इज रेवा.
राईट, व्हेरी ट्रू,
नेव्हर एव्हर,
नेव्हर. सो मंडळी आपण आता गप्पा मारतोय जितेंद्र जोशीशी, सगळे त्याला लाडाने जितू म्हणतात. सो आपण अजून खूप गप्पा मारणार आहोत, ओके आतापर्यंत आपण फक्त तुझ्या फॅमिली आणि तुझी ग्रोथ ह्याच्याबद्दल बोललेलो, आता त्याच्या पुढचं बोलायचं.
बोलूयात की चला
ठीक आहे. सो आय विल बी बॅक इन अ लिटल बिट. सी यू गाईज आफ्टर दिस ब्रेक. सो मंडळी वेलकम बॅक. आपण आहोत मुक्काम पोस्ट मनोरंजनात आणि आपल्या बरोबर आहेत जितेंद्र जोशी. हाय जितेंद्र.
हाय.
मला आधी सगळ्यांना सांगायचं की हा जो पॉडकास्ट आहे हा ते कुठे कुठे ऐकू शकतात? सो ते ऐकू शकतात बिंच पॉड्स, जिओ सावन, स्पॉटीफाय, विंक, गाना, ऍपल पॉडकास्ट आणि कोणत्याही त्यांच्या आवडत्या पॉडकास्ट ऍपवर.
फॅन्टॅस्टिक.
ठीक आहे. सो त्याच्यामुळे हजारो लोक आता आपल्या गप्पा ऐकणार आहेत आणि आता आपण पुढच्या
स्टेपकडे
जाऊयात. आता मला सांग, नाटक, टीव्ही, सिनेमा, ओटीटी हे सगळं केल्यावर मागे वळून पाहताना ठळक अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या कधीच विसरू नये असं वाटतं?
मला वाटतं की सी माध्यम जेव्हा बदलतं तेव्हा तुमची काम करण्याची पद्धत बदलते, पण एक गोष्ट बदलत नाही, बदलू नये, ती गोष्ट म्हणजे तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमची स्वाभाविकता.
ओके.
नेचर ऑफ युअर वर्क अँड ओरिजिनॅलिटी. तुम्ही जेव्हा काम करता, तुम्ही एक तर दृश्य माध्यमात काम करता, परंतु दृकश्राव्य माध्यम आहे ना हे. पाहता सुद्धा, ऐकता सुद्धा, तेव्हा तुम्ही ज्या भाषेत काम करता त्या भाषेविषयी तुम्हाला जिव्हाळा, ममत्व, प्रभुत्व वगैरे फार पुढची गोष्ट आहे, पण जिव्हाळा आणि ममत्व असलं पाहिजे.
नक्कीच.
शब्दांशी तुम्ही खेळता, तो खेळ मांडत असताना त्या शब्दांची मांडणी फार उत्तमरित्या झाली पाहिजे. मला अजूनही कळलेलं नाही की स्वर कुठून येतो, म्हणजे तो इथून येतो, पण भावना त्या स्वराशी कशी ओतंबली जाते ते तुम्हाला तुमच्या अनुभवात नाही येतं, वाचनात नाही येतं, बघण्यात नाही येतं. ते बघणं सोडू नये माणसानं. माणूस किती मोठा झाला त्याच त्याच लोकांमध्ये घुटमळू नये. तीच मित्रमंडळी, तीच लोक, तोच दिग्दर्शक किंवा तोच लेखक, तोच नाही, घरा येणारी मेड पासून ते घराबाहेर पडताना भेटणारा वॉचमन पासून ते आजूबाजूची माणसं, ड्रायव्हर, रस्त्यावरची माणसं, हे जे विश्व आहे त्या विश्वात जितकी माणसं त्या सगळ्या माणसांना जवळून बघायला पाहिजे. बाकी ओटीटी करा, नाटक करा, काही करा, आवाज शाबूत ठेवा, बुद्धी निरलस ठेवा आणि स्वतःची बुद्धी, स्वतःचा अहंकार, स्वतःची बॉडी न घेऊन येता त्या कॅरेक्टरचा अहंकार, कॅरेक्टरची बुद्धिमत्ता, कॅरेक्टरची बॉडी लँग्वेज आणण्याचा प्रयत्न करा.
आमचा एक सेगमेंट आहे किस्सा असा की, असा एखादा इंटरेस्टिंग किस्सा घडला का की जो यू आर लाइक ओ माय गॉड हे नसतं झालं तरी चाललं असतं टाइप?
नाही नाही.
किंवा फन
सांगतो तुला. एक शूटिंग चाललेलं होतं, हॉस्पिटल सिक्वेन्स वॉज गोईंग ऑन. सो इट वॉज हॉस्पिटल का लॉबी, बट आम्ही शूटिंग करत होतो एका हॉटेलमध्ये, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये, आणि ते मधुकडे गन वगैरे आहे तर त्याचं आणि काय झालं, वॅनिटी व्हॅन थोड्याशा लांब होत आणि मी पटकन मला आया जरा 2 मिनिट असं म्हणत मी चालत चालत निघालो. त्या मधुचा वीग, ते बॉडी तशी आणि ती हातातली गन, आणि मी चालत चालत आलो आणि त्या हॉटेलच्या लॉबी मधनं टॉयलेटमध्ये घुसलो, आणि टॉयलेटमध्ये घुसलो तर तेवढ्या तिथे दाणादाण उडली, कारण त्या रेस्टॉरंट मधल्या लोकांना वाटलं कोणीतरी गुंड हातात गन शिरलाय. तर मी म्हटलं रिलॅक्स गाईज, टॉय, इट्स अ टॉय, आय एम एन ऍक्टर, मी वीक वगैरे काढून दाखवला, सॉरी, म्हणजे डोक्यात काहीतरी सीन चाललेला होता.
बरोबर.
त्या सीनच्या राहतात आलो आपला सेट समजून मी आलो आणि सगळ्यांना मी सॉरी म्हटलं की अरे
आय
एम एन ऍक्टर. सो असं झालेलं आहे की वॅनिटी व्हॅन पासून चालत चालत जाताना अनेक लोक घाबरली आहेत.
इट मस्ट हॅव बीन सुपर फन. पण त्या दिवशी हेही लक्षात आलं असेल ना की बॉस आपण ऐसा कर सकता है, म्हणजे रिअल लाइफ मध्ये जाऊन ते करायची वेळ आली तर.
नाही पण ते खरं सांगू का, जेव्हा तुम्ही उभे राहताना कपडे घालताना ते तिथे तुम्ही डोळ्यात बघताना त्या डोळ्यात सांगावं लागतं तू मधू आहे ना. ओके मधू, चल आता जाऊया. तर ते सेटवरच कळतं तुम्हाला लोकांच्या रिएक्शन वरून. स्पॉट बॉईज आणि लाईट बॉईज आणि असतात ना, ते इमिजिएटली तुम्हाला सांगतात तू चांगलं करतोय, योग्य करतोस. दिग्दर्शक तर असतो, आमचा दिग्दर्शक होता सुयश वडावकर, अमेझिंग माणूस,
राईट
तो तर सांगायचंच पण तुम्हाला कळतं सेटवर
राईट आय एम शुअर. मला एक सांग की आता ह्या एक 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 पायऱ्या ज्या चढत गेला स्पेशली आफ्टर सेक्रेड गेम्स तर यू बिकेम लाईक अ हाऊस होल्ड फेस. ओके सेक्रेड गेम्स ज्यांनी ज्यांनी पाहिलेला आहे दे ऑल दे लव युअर कॅरेक्टर दे लव्ड द वे यू परफॉर्म्ड द कॅरेक्टर. सो ह्या अशा आता पायऱ्या म्हणजे तू पुण्याहून मुंबईला आलास तू नाटक करत होतास तू एकांकिका केल्यास तू कविता लिहिल्यास तू झी साठी पण काही एक दोन शोज केले हे केलं ह्या सगळ्या पायऱ्या चढत असताना घरातला जो जीतू आहे तो तसाच राहिला का तो बदलत गेला थोडा थोडा.
काही ठिकाणी बदलत गेला पण त्याला जमिनीवर आणण्याचं काम हे लोक करत गेले कारण घरी गेल्यानंतर जेव्हा बिछाण्याच्या घड्या घालाव्या लागतात किंवा घरातला पसारा उचलून आवरून ठेवावा लागतो सो इन अ सेन्स मला असं वाटतं की ते रेवा पण बघते की बाहेर अवॉर्ड फंक्शन मध्ये जाणारा तिचा बाप आणि घरी येऊन म्हणजे पॅन्डेमिक मध्ये 9 महिने दररोज रात्रीचं जेवण मी बनवायचो घरात आणि दररोज रात्री क्वाईट. फक्त कधी कधी मला कॅरेक्टर कधी कधी हावी होत आणि मग ते कधी कधी तुम्हाला मिळत नाही कॅरेक्टर मग त्याचा त्रास जो होतो मग ते घरातल्यांना थोडंफार पण मी जस जसं आयुष्य कळत गेलं तसं थोडास कधी कधी चिडचिडा होत गेलो कधी कधी शांत होत गेलो. आता आय डोंट नो त्याबद्दल तर मला वाटतं मिताली रेवा आणि जीजी माझी आई शकुंतला त्यांनीच बोलावं बट नाही आय थिंक ओके म्हणजे काय माझ करायचं आणि कशा कशाविषयी काय हे मिळतंय हे मिळतंय
राईट. तर जेव्हा आपलं ठरलं की यू आर गोइंग टू व्हिजिट आणि आपण ही मुलाखत करणार आहोत तेव्हा आम्ही आमच्या सोशल मीडियावर टाकलं होतं की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का. तर त्याच्यातले 3 महत्वाचे प्रश्न असे महत्वाचे म्हणजे मला आवडलेले प्रश्न
विचार
घेतलेले आहेत. सो पहिला प्रश्न असा आहे की जितेंद्र जोशी चष्मा कुठून विकत घेतात.
अरे असं काही एक दुकान नाहीये म्हणजे आता हा जो आहे ना आत्ता घातलेला आहे हा विजन 2020 नावाचं दुकान आहे बँड्राला मेहबूबच्या समोर तिथून घेतलाय. माझ्या आधीचे होते ना सगळे माझ्याकडनं घेतात किंवा माझे विसरतो मी कुठेतरी तर लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एक जुना चष्मेवाला आहे त्याला माझा चॉईस माहिती की मला जाड फ्रेमचे चष्मे आवडतात आणि या चष्म्यांमागचं काय आहे की मी माझे डोळे ना पटकन ड्राय होतात.
अच्छा
सो मी विशिष्ट प्रकारच्या त्या काचा घेतो की ज्याने मला त्रास कमी होईल उन्हाचा लाईटचा त्यामुळे खरं तर ह्या काचा महत्वाच्या आहेत पण ते फ्रेम मला जरा जाड म्हणजे बाळासाहेब ठाकरे घालायचे तसं जाड फ्रेमचे चष्मे मला खूप आवडतात.
कूल. दुसरा प्रश्न असा आहे की सारखे सारखे सिरियस रोल्स का करतोस नेक्स्ट टाइम तुफान कॉमेडी रोल बघायचा आहे गंधाली देशपांडे यांनी हा विचारलं.
हो देशपांडे ताई जर तुम्ही तुफान कॉमेडी कुणी लिहिलं माझ्याकडे घेऊन आलं तर मी करेन मला कॉमेडीच आवडते पण आता मी काय करू रादर कॉमेडी ही गोष्ट आहे जी जास्त सिरियसली करावी लागते बघतोस काय मुजरा कर असेल किंवा चोरीचा मामला असेल मला तर खूप आवडते कॉमेडी मी खूपच कॉमेडी माणूस आहे मित्रांमध्ये पण आता ते मिळालं पण पाहिजे. तुम्ही बघा बरं कोणी लेखक असेल तर सांगा बरं त्याला माझ्याकडे कॉमेडी घेऊन यायला मी माझे मनापासून करीन.
ओके गंधालीदाई हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आजकाल सोशल मीडियामधून पॉप्युलर झालेली पोरं ऍक्टिंग करतात सो चांगल्या ऍक्टर्सची डिमांड कमी झाली आहे तुमचं काय मत आहे याबाबतीत.
नाही नाही असं काहीच नाही सोशल मीडियामधून नावारूपाला आलेली मिथिला पालकर खूप चांगलं काम करते म्हणजे असे अनेक लोक आहेत की जे चांगलं काम करतात. आज सगळंच बदलत चाललंय आपण ज्या पद्धतीनं माणसं एकांकिकेमध्ये काम करायची मग राज्यनाट्य स्पर्धा मग नाटक मग सिरियल्स आणि मग चित्रपटापर्यंत प्रत्येक माणसाची आपली आपली जर्नी आहे. जो टिकेल तो टिकेल जो नाही टिकणार तो नाही टिकणार असं काहीच गरजेचं नाही. मी कितीतरी चांगले ऍक्टर्स पाहिलेले जे टिकले नाहीत जे थांबले नाहीत मुंबई ते निघून गेले. तर प्रत्येक माणूस जो ज्या ठिकाणी आहे तो त्याच्या त्याच्यामध्ये काहीतरी आहे म्हणून आहे असं उगाच कोणी असू शकत नाही. प्रत्येकाची आपापली गरज आहे आणि प्रत्येक गोष्ट बदलत चालली आहे तो बदल स्वीकारायला हवा उगाच आपला उचलली जीव लावली टाळायला काही गरज नाही तसं करायची.
राईट राईट ओके सो आय होप दॅट आन्सर्स प्रियांका देशमुख क्वेश्चन. सो आता मला सांग की यू सेड की जग बदलत चाललेलं आहे, ठीक आहे, तशीच आपली इंडस्ट्री पण ट्रिमेंडस वेगानं बदलते आहे. आता सिनेमा जर आपण घेतले तर दोन भाग आहेत ज्याच्यावर मला तुझं मत ऐकायला आवडेल. सगळ्यात आधी तर हे की आता थिएट्रिकल रिलीज पेक्षा ओटीटी रिलीज कडे लोक जास्त वळत आहेत. दुसरी गोष्ट ही की हिंदी सिनेमात धडाधड आपटत आहेत आणि साऊथ इंडियन फिल्म मात्र धोधो चालत आहेत. सो हे जे दोन गोष्टी घडतायत याच्याबद्दल तुझं काय मत आहे?
व्हेरी कॉम्प्लेक्स क्वेश्चन ऍक्च्युली, आणि आय एम नॉट दॅट एक्सपिरियन्स टू अँसर इट करेक्टली, पण माझ्या माझ्या आकलनानुसार मला असं वाटतं की आपल्याला कधीच वाटलं नव्हतं की एक गोष्ट अशी हातात येईल की जी 24 तासातले 2 तास 3 तास आपले असे जातील.
बरोबर,
कधीच वाटलं नव्हतं.
राईट,
आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की टीव्हीवर सिनेमा यायचा असं वाटायचं, अरे तो सिनेमा टीव्हीवर येणार आहे. किंवा एखादी सिरियल लागणार आहे म्हणून धावत पळत घरी पोहोचणार आहे आपण, कधीच वाटलं नव्हतं की ते जे काही आहे ते आपल्याला असं बघता येईल. ओके, आता हे अवेलेबल आहे हातात.
राईट,
याचे काही चांगले आणि काही दुष्परिणाम आहेत. शिवाय आज झालंय असं की मला काय बघायचं हे मी ठरवतोय.
राईट,
फक्त दुर्दैवाची गोष्ट अशी की तो एक कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स होता, एक सामूहिक अनुभव जो होता तो आता एकलकोंडा, ही गोष्ट माणसाला आणखी आणखी एकलकोंडी बनवत चाललेली आहे.
बरोबर,
तर चित्रपट हा थिएटरमध्ये जाऊन बघायची गोष्ट आहे, तो जेव्हा थिएटरमध्ये एकत्र टाळ्या वाजतात, एकत्र हाशा पिकतो, एकत्र ती वेगळी एनर्जी आहे.
ऑफकोर्स, येस.
लगान नावाचा चित्रपट किंवा जो जिथं वाई सिकंदर मध्ये गिअर चेंज कर, हे आपण तिकीट चेंज कर किंवा हम जीत गए असं लगानमध्ये जेव्हा तो म्हणतो, शिट्ट्या टाळ्या या तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं म्हणताना ही शिट्टी मारताना कोणीतरी ऐकणार म्हणून मारतो आपण शिट्टी.
बरोबर,
इथे सनी देओलचा चित्रपट बघताना मी शिट्टी नाही मारू शकत. ओके, सो थिएटरचा एक्सपिरियन्स कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.
आता आपण जातोय रॅपिड फायर कडे.
जा जा.
सो नेहमी जवळ ठेवावं असं तुझं आवडतं पुस्तक?
कोरी डायरी. कारण लिहायला आवडतं ना.
ओके, शेवटचं पाहिलेलं नाटक?
परत पाहिलं, संगीत देव बावळी.
ओ,
परत 350 वा प्रयोग होता तेव्हा गेलो होतो.
अच्छा,
पुन्हा एकदा पाहिलं. त्याच्या आधी कुठलं पाहिलं होतं? पुनश्च हनीमून.
ओ, अमृता.
अमृता आणि संदेश कुलकर्णी आणि अमित फाळके. अद्वितीय नाटक.
ओके,
अद्वितीय नाटक, प्लीज सगळ्यांनी बघा.
चालेल, नक्की नक्की नक्की. तुझ्या प्लेलिस्ट मधलं टॉप असलेलं आत्ताचं गाणं कोणतं?
ऑलवेज टॉपला असलेलं गाणं यहां कौन है तेरा मुसाफिर जाएगा कहां.
वाव. ओके, तू ऍक्टर नसता झालास तर काय झालं?
टीसी.
रिअली? यू लाईक बिईंग अ टीसी का काय?
खूप आवडते, ट्रेन खूप आवडते, प्रवास खूप आवडतो.
ओके, एखादा एम्बॅरसिंग फॅन मोमेंट?
मी एकदा रस्त्यावरनं चाललो होतो, अचानक मला शिवसेना भवनाकडे एक मुलगा आला आणि मला म्हणला, दादा भाई असं पायाला नमस्कार वगैरे, असं नाही का तो अर्धवट नमस्कार असतो तसा केला. भाई तू जबरदस्त काम करतो भाई, तुझा मी फॅन आहे. काकणमध्ये काय रोल केला भाई तू? मुली अशा सोडून जातात आपल्या सगळ्यांना. म्हटलं, भाई कधी काय तुला वाटलं ना काय मर्डर हाफ मर्डर करायचं असेल तर आपल्याला सांग, फ्री करणार तुझ्यासाठी. तर मी म्हटलं, माझ्या ऐकण्यात काही चूक झाली काय बोलला? सॉरी. तर भाई तुझा नंबर भेटू शकेल काय? मी म्हटलं, दादा तू माझ्या खरंच जर माझ्या प्रेमात असेल तर मी तुला विनंती करतो, कुणाचाही मर्डर हाफ मर्डर सोड, मारू पण नको कुणाला. मी मला काय कळेच ना असं कोण ऑफर देतं.
राईट, आणि मी फ्री करीन तुझ्यासाठी.
फ्री मी कशाला करू, मी कशाला कोणाचं करीन. आणि बरं, ह्याला माझं आत्ता काम आवडलं, समजा पुढचे 2-3 सिनेमे नाही आवडले ना, हा माझाच आला करायला तर.
ते पण शक्य आहे
की भाई तू पूर्वीपार चांगलं काम करायचं, आता तुझं नाही आवडत आहे काम आपल्याला, आता या जगात राहायची तुझी लायकी नाही भाई.
काही नाही तर हाफ मर्डर पण करू शकतो ना. स्क्रेच
नाही भाई, मला स्क्रॅच पण नको करूच ना.
दॅट वॉज
ऑलरेडी खूप ओरखडे आहेत.
एक अशी गोष्ट ज्याचा खूप राग येतो, मग एखाद्याची सवय असेल, वागणं असेल, एनिथिंग.
रेप, बलात्कार, बातम्या नाही सहन होत, त्याविषयी काहीतरी लॉ केला पाहिजे. बाकी रस्त्यावरचे खड्डे बिड्डे, बाकी सगळं जे काही आहे ते किंवा कोणीतरी जातीवरनं बोलताना अरे तू तर हा तू तर असं मला असं वाटतं नाही हे कधी नव्हतं महाराष्ट्रात का आय डोंट नो खूप त्रास होतो त्याचा खूप जास्त त्रास होतो.
ओके तुझे आवडते नॉन मराठी ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेस
देर आर मेनी यार म्हणजे एक एक नाव कसं घ्यायचं देर आर कमल हसन सर बलराज साहनी नसिरुद्दीन शाह संजीव कुमार दिस
ऍक्ट्रेसेस
स्मिता पाटील नूतन सुरेखा सिकरी खूप लोक आहेत आय एम अ फॅन ऑफ सो मेनी पीपल अँड नाव आत्ताच्या पिढीत रणबीर कपूर
आणि ऍक्ट्रेस म्हटलं तर
आलिया.
सुट्टीच्या दिवशी काय करतोस
काय पडलेला असतो मुलीबरोबर काय काय बघत असतो ती म्हणते ते बघतो जेवण बनवतो जेवण बनवायला खूप आवडत.
काय आवडतं खायला आणि बनवायला
सगळं ते त्या क्षणी जे हातात असेल ते मी एक्सपेरिमेंटल गाय एक्सपेरिमेंट करत राहतो स्वतःचे मसाले बनवतो काय 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 करत राहतो खायला खूप आवडतं मल्टी सगळंच आवडतं.
ठीक आहे तुला जर टाइम मशीन मिळालं तर आयुष्याच्या कोणत्या टप्प्यात परत जाशील.
बालपणात तर नक्की नाही पण काय करायचं जाऊन
यू वॉन्ट टू बी देअर यू वॉन्ट टू एक्सपिरियन्स इट अगेन.
ओके
रेक्टिफाय अ कपल ऑफ थिंग्स दॅट यू वुड हॅव डन.
आय डोंट नो यार पण गेलो तर मग मी बालपणात सातवी आठवी नववीच्या वर्गात जाऊन बसेन परदेशी सरांचे क्लासेस परत अटेंड करीन ते हिंदी शिकवायचे ते फार जबरदस्त होतं ते करीन अटेंड.
ओके फॅन्टॅस्टिक. आता वी कम टुवर्ड्स द एंड ऑफ इट आणि शेवटची जी आपली सेगमेंट आहे ना ती अशी आहे त्याला आपण म्हणतो सन विवी. तर आत्ता जर तुला जगात कोणालाही पत्र लिहायचं असेल एक कार्ड लिहायचं असेल तर ते कोणाला लिहिशील आणि त्याच्यामध्ये काय मजकूर लिहिशील.
महात्मा ज्योतिबा फुलेंना लिहितो म्हणजे ते सावित्रीबाईंना पण पोहोचेल. नमस्कार तुम्ही खूप ज्या पद्धतीचं काम तुम्ही समाजासाठी करून ठेवलं ज्या पद्धतीनं स्त्री शिक्षणासाठी तुम्ही दोघे जण झटलात जे महत् कार्य तुम्ही करून ठेवलं ज्यामुळे सगळ्या महिला शिक्षित झाल्या फक्त महिलाच नाही तर काही पुरुष माणसंही शिक्षित झाली त्यांना कळलं याचं महत्व काय महिलांनी शिकण्याचं त्या महिलांना त्या समाजाला जातीपातीच्या त्या रोगराईमधनं बाहेर काढण्यासाठी त्या सगळ्या समाजाला शहाणं करण्यासाठी तुम्ही आणि तुमच्यासारखी अनेक माणसं झटलात. आज शिक्षित तर सगळे होत आहेत परंतु त्या जातीपातीची रोगराई फार वाढत चालली प्रत्येक जण एकमेकाला आडनावाने संबोधतो आणि त्याच वेळेला हे तुमच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिण्याचं महत् कार्य केलं होतं. मला असं वाटतं त्याच वेळेला लोकांची आडनावं काढून टाकली असती आणि फक्त नावं ठेवली असती तर काय घडलं असतं किती बरं झालं असतं कारण मग कुणीही कुठल्या चष्म्यातनं एकमेकांकडे पाहिलं नसतं. आणि इतकं शिक्षणासाठी झटल्यानंतर तुम्ही लोकांनी माणसं शिक्षित झाली पण आडाण्यासारखी का वागतात का म्हणतात की तू या जातीचा तू त्या जातीचा तू असा तसा. तुम्ही माणसांना शहाणं करण्यासाठी झटलात आम्ही अडाणी झालो माफ करा.
इट वॉज टोटली अनएक्सपेक्टेड. आय थिंक इट्स
सगळ्यात जास्त त्रासदायक गोष्ट माझ्यासाठी. संबडी सेज ना अरे हा जोशी हा काय बोलतो इट हर्ट्स म्हणजे ते असं वाटतं की लग्नानंतर मला कळलं मी तली कुठल्या जातीचे
आणि आयडियली दॅट इज हाऊ इट शुड बी आपण माणसावर प्रेम केलं पाहिजे ना त्याच्या जातीने
काय करायचं त्याच.
खरं ऑन दिस थॉटफुल अँड इमोशनल नोट थँक्यू सो मच तुझा वेळ दिलास म्हणून आम्हाला तुझी मतं सांगितलीस म्हणून म्हणजे मला तर डेफिनेटली याच्यातून दोन दृष्टिकोन नक्कीच मिळाले की कंटेंट इज कंटेंट आपण ते कसं बदलतंय काय होतंय याच्याकडे जास्त लक्ष न देता लेट्स फ्लो विथ द फ्लो दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. आणि दुसरं जे तू म्हणालास की आपण सुशिक्षित झालोय पण आपण तरी अडाणी आहोत आणि हे खरंय तर आय एम शुअर सगळे जे आपले श्रोते ऐकतायत ते डेफिनेटली याच्यावरही विचार करतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी तुझी अत्यंत मनाच्या कप्प्याच्या जवळ असलेली फिल्म आहे गोदावरी ती आता 11 नोव्हेंबरला रिलीज होते पूर्ण महाराष्ट्रात होती का जगभरात होती.
ते आता येईल अगेन नावच गोदावरी लेट इट फ्लो
फ्लो राईट राईट. सो त्याच्यासाठी पण तरीही ऑल द बेस्ट.
थँक्यू.
आणि जी निशिकांत कामतच्या आठवणीसाठी जे तुम्ही हे सगळं केलेलं आहे त्याच्या आठवणीला मनात ठेवून त्याला खूप 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 सक्सेस मिळो आमच्या सगळ्यांतर्फे, ऑडियन्सतर्फे, तुझ्या फॅन्सतर्फे, सगळ्यांतर्फे
थँक्यू,
खूप खूप शुभेच्छा.
थँक्यू थँक्यू.
बरं वाटलं,
मजा आली बोलून.